आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राच्या वारकरी कीर्तन परंपरेला संजीवनी देण्याचं मोलाचं कार्य संत नामदेवांनी केलं आहे. संत नामदेवांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार प्रसार केल्यामुळे या भागात शांतता समता प्रस्थापित झाली असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आज पुण्यात केलं. संत नामदेवांच्या 674व्या समाधी सोहळ्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खादीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसंच खादीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळानं येत्या 5 ते 9 ऑगस्ट या कालावधीत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खादी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस आर खरात यांनी आज ही माहिती दिली. 7 ऑगस्ट हा दिवस खादी आणि हातमाग दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्तानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पीएमपीएमएलतर्फे आंबेगावच्या शिवसृष्टी आणि स्वामीनारायण मंदिर या स्थळांचा पर्यटन बस सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवसृष्टीसाठी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत तर स्वामीनारायण मंदिरासाठी सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 4 ते 8 या वेळेत पुणे रेल्वे स्थानक आणि डेक्कन जिमखाना बसस्थानकातून गाड्या सुटतील असं पीएमपीनं कळवलं आहे. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सातत्यानं केली जात असली तरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या आर्थिक वर्षापासून अंदाजपत्रकात शहरातील विविध उपाययोजना प्रकल्प उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांचे अभिप्राय स्मार्ट सारथी ऍप आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यूआर कोडद्वारे संकलित केले जाणार आहेत. पुण्यातील झिकाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णसंख्या 52 झाली आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या शहरातल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना सहव्याधी होत्या. त्यांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवले जातील. त्यानंतर आरोग्य विभागाची समिती या रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करेल अशी माहिती पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी दिली. पुण्यात संततधार पावसामुळे जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे आजार रोखण्यासाठी महापालिका पूरग्रस्त भागात औषध फवारणी करत आहे. नागरिकांनीही याबाबत दक्ष राहून आजाराची कोणतीही लक्षणं आढळून आली तर तातडीनं औषधोपचार घ्यावेत असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे यांनी केलं आहे. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संघटनेनं पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन नुकतंच केलं होतं. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याकरता सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. ज्येष्ठ कलाकारांच्या समस्यांसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ असंही ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या अटकेचा आदेश 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर रद्द करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयात आज ही सुनावणी झाली. मनोज जरांगे यांच्यावर 10 वर्षांपूर्वीच्या एका नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटकेचे आदेश जारी करण्यात आले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे. पुणे महापालिकेचा येरवड्यातला हॉटमिक्स प्लांट बंद पडला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना महापालिकेला डांबर मिळणं बंद झालं आहे. महापालिकेच्या पथविभागानं 1 मार्चपासून आतापर्यंत 8,500 खड्डे बुजवले आहेत. केदारनाथ यात्रेला गेलेले शेकडो यात्रेकरू ढगफुटी सदृश जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे तिथेच अडकून पडल्याच्या वृत्तानंतर पुण्यातून केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांनी आपली सहल रद्द केली आहे. कासारवाडी परिसरातल्या 100 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःहून या सहलीचं आयोजन केलं होतं. पुणे आणि परिसरात आज पावसाची संततधार सुरू आहे. उद्याही शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.